पंचदश सर्ग श्रीरामांचा राज्याभिषेक। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर भक्तिसंपन्न अशा कैकेयी पुत्र भरताने आपल्या मस्तकावर हात धरून रामांना म्हटले, हे रामा, तुम्ही मला राज्य दिले आणि त्यामुळे माझ्या मातेचे म्हणणे खरे झाले। जे तुम्ही माझ्या स्वाधीन केले होते ते राज्य मी तुम्हाला पुन्हा परत देत आहे। असे बोलून रामांच्या पायाला भक्तीने साष्टांग प्रणिपात करून त्याने कैकेयी आणि गुरु वसिष्ठ यांच्यासह राज्य स्वीकारण्यासाठी रामांना नाना प्रकारे प्रार्थना केली। तेव्हा आपल्या मायेचा आश्रय घेऊन सर्व प्रकारच्या मानवी क्रिया करण्यास प्रवृत्त झालेल्या रामाने ठीक आहे असे म्हणून भरताकडून राज्य परत घेतले। ज्या परमात्म्या रामांना स्वराज्याचा म्हणजे स्वात्मसुखाचा सतत अनुभव होता, सुख ज्ञान आणि निरतिशय आनंद हे ज्यांचे स्वरूप होते, अशा त्या जगाच्या ईश्वराला मानवी राज्याचा काय उपयोग होता। ज्यांच्या केवळ भ्रूभंगाने एका क्षणात त्रैलोक्य नष्ट होते, केवळ लीलेने ही प्रचंड सृष्टी उत्पन्न होते, ज्यांच्या केवळ अनुग्रहामुळे इंद्राला राज्यलक्ष्मीची ऐश्वर प्राप्त होतात, त्या लक्ष्मीपती रामांना हे अयोध्येचे मानवी राज्य किती महत्वाचे असणार। तथापि आपली भक्ती करणाऱ्यांच्या कामना सदैव पूर्ण करण्याच्या इच्छेने राम लीलेने धारण केलेल्या मनुष्य देहाचे द्वारा नेहमी सर्व प्रकारचा अभिनय करीत असतात। त्यानंतर शत्रुघ्नाच्या आज्ञेवरून कुशल न्हावी आणण्यात आला, तसेच राघवांच्या राज्याभिषेकासाठी आवश्यक ती सामग्री एकत्र केली गेली। प्रथम भरताने, नंतर महात्मा लक्ष्मणाने, त्यानंतर वानरराज सुग्रीव आणि राक्षसराज विभीषण यांनी स्नान केले। रामांच्या जटा कापण्यात आल्या, नंतर त्यांनी स्नान केले। रंगीबेरंगी माळा धारण करणारे, उटी लावलेले आणि अतिशय मौल्यवान वस्त्रे परिधान केलेले राम आपल्या कांतीने देदीप्यमान होऊन विराजमान झाले। त्यानंतर महाबुद्धिमान लक्ष्मण आणि भरत यांनी रामांना विभूषित केले, तसेच राजस्त्रियांनी सीतेला अतिशय मौल्यवान वस्त्राने अलंकाराने विभूषित केले। पुत्र वत्सल आणि शोभायमानाच्या कौशल्याने आनंदपूर्वक सर्व वानरांच्या पत्नींचाही साज शृंगार करून घेतला। त्यानंतर शत्रुघ्नाच्या आज्ञेनुसार बुद्धिमान सुमंत्राने सूर्याप्रमाणे देदीप्यमानाचा रथ सज्ज करून समोर आणला। तेव्हा सत्यधर्मपरायण राम त्या रथात चढले। त्यावेळी सुग्रीव, अंगद, हनुमान, विभीषण स्नान करून दिव्य वस्त्रालंकाराने विभूषित झाले। नंतर रथ, हत्ती, घोडे या वाहनावर आरोहण करून ते रामांच्या मागोमाग पुढे चालू लागले आणि पालख्यात बसून सीता आणि सुग्रीवाच्या भार्या त्या महान योद्ध्या अयोध्या नगरीकडे निघाल्या। हिरवे घोडे जोडलेल्या रथात बसून ज्याप्रमाणे वज्रपाणी इंद्र देवासह गमन करतो, त्याप्रमाणे राम हे रथात आरोहण करून मग महानगरीकडे निघाले। महातेजस्वी भरताने रामांच्या सारथ्याचे काम स्वीकारले होते। रत्नजडित दांडा असणारे श्वेत छत्र शत्रुघ्नाने धरले होते, तर लक्ष्मणाने पंखा घेतला होता। रामाजवळ उभे राहून शत्रुदमन सुग्रीव हा चंद्राप्रमाणे कांती असणारी एक तवरी ढाळीत होता, तर दुसऱ्या बाजूला उभे असणाऱ्या राक्षसराज विभीषणाने तशीच चौरी धारण केली होती। त्यावेळी रामांची स्तुती करणाऱ्या, दिव्य दर्शन असणाऱ्या देव आणि सिद्धांचे समूह आणि ऋषी यांचा मधुर ध्वनी सर्वत्र ऐकू येत होता। मनुष्य रूप धारण करून वानर हत्तीवर आरूढ झाले होते। अशा प्रकारे भेरी, शंख, मृदंग, पणव, आनक या वाद्यांच्या निनादात राघव श्रेष्ठ राम उत्तम प्रकारे शृंगारलेल्या त्या अयोध्या नगरीत गेले। तेव्हा त्या नगरवासी लोकांनी येणाऱ्या रामांना पाहिले, ज्यांचे शरीर दुर्वा जळाप्रमाणे श्याम होते। अतिशय मौल्यवान अशा किरीट आणि रत्नजडित अलंकार याने ज्यांचे शरीर विभूषित झाले होते, ज्यांच्या डोळ्यांच्या कडा आरक्त कमळाप्रमाणे होत्या, रंगीबेरंगी रत्नांनी जडित असा सोन्याचा कंबरपट्टा त्यांनी ज्यांच्या पितांबरावर बांधला होता, ज्यांचे वक्षस्थ विशाल आणि पुष्ट होते, मौल्यवान मोत्यांच्या दिव्य हाराने जे शोभायमान झाले होते, अत्यंत शांत अशा सुग्रीव प्रमुख असणाऱ्या वानराकडून ज्यांची सेवा केली जात होती, जे सूर्याप्रमाणे प्रकाशत होते, ज्यांच्या सर्वांगावर कस्तुरी आणि चंदन यांचा लेप लावलेला होता, ज्यांच्या कंठात कल्पवृक्षाच्या फुलांची माळ घातलेली होती, अशा त्या रघुनंदन रामांना पाहून पुण्यवान प्रजाजन अतिशय आनंदित झाले होते। श्रीराम जवळ आले आहेत हे ऐकल्यावर आनंदामुळे स्त्रियांच्या मुखाचे कांदे उज्ज्वल झाले आणि ज्या स्त्रिया घरकाम करण्यात गुंग होत्या त्या सर्व कामे बाजूला सरून आणि स्वतः नटून तटून रामांना पाहण्यासाठी आपल्या घराच्या गच्च्यांवर चढून बसल्या. सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारी अशी ज्यांची मूर्ती होती अशा त्या रामांना पाहिल्यावर ज्यांच्या मुखावर स्मित झळकत होते अशा त्या स्त्रियांनी रामांवर फुलांचा वर्षाव केला आणि डोळे आणि मन यांना आनंद देणाऱ्या आणि स्वानंदाची मूर्ती असणाऱ्या रामांना नेत्राने हृदयात घेऊन त्याने त्यांना मनाने आलिंगन दिले. त्यानंतर जणू दुसरा प्रजापती असणारे प्रभू राम स्मितयुक्त मनोहर दृष्टीने प्रजाजनाकडे पाहत सावकाशपणे व्यवस्थित सजवलेल्या इंद्रभवनाप्रमाणे असणाऱ्या आपल्या पित्याच्या राजभवनाकडे गेले. राजभवनात प्रवेश केलेल्या रामाने आनंदपूर्वक आपल्या मातेच्या चरणाला वंदन केले. त्यानंतर रघुवंश केतू प्रभू रामाने भक्तिपूर्वक आपल्या अन्य मातांना क्रमाने नमस्कार केला. मग सत्यपराक्रमी राम भरताला म्हणाले, सर्व प्रकारच्या संपत्तीने युक्त असा माझा उत्कृष्ट महाल माझा मित्र जो वानरराज सुग्रीव याला दे. तसेच इतर सर्वांनाही सुखाने राहता यावे म्हणून चांगले महाल देण्याची व्यवस्था कर. रामाने अशी आज्ञा दिल्यावर भरताने तशी व्यवस्था केली. नंतर महातेजस्वी भरताने सुग्रीवाला म्हटले, राघवांच्या अभिषेकासाठी 4 समुद्रातून पवित्र पाणी आणण्यासाठी शीघ्रगामी दूताना तू त्वरित पाठवून दे. तेव्हा सुग्रीवाने जांबवंत हनुमान अंगद आणि सुषेण यांना पाठवून दिले. ते वायुवेगाने गेले आणि सुवर्ण कलश पाण्याने भरून घेऊन आले. त्याने आणलेले तीर्थजल मंत्र्यांसह शत्रुघ्नाने राघवांच्या राज्याभिषेकासाठी वसिष्ठाजवळ दिले. त्यानंतर ब्राह्मणाला बरोबर घेऊन वयोवृद्ध इंद्रियजयी अशा वसिष्ठाने सीतेसह रामांना रत्नमय सिंहासनावर बसवले. नंतर वसिष्ठ वामदेव जाबाली गौतम तसेच वाल्मिकी या सर्वांनी आनंदपूर्वक दर्भ आणि तुळशीपत्र याने युक्त अशा पावन व सुगंधी जलाने रामावर अभिषेक केला. वसु नावाच्या देवाने ज्याप्रमाणे इंद्रावर अभिषेक केला होता त्याप्रमाणे ऋतिज व श्रेष्ठ ब्राह्मण कन्या आणि मंत्री यांच्यासह त्या वसिष्ठ इत्यादी महर्षीने आकाशात असणारे देव आणि 4 लोकपाल आपापल्या गणांसह रामाची स्तुती करीत असताना सर्व औषधीच्या रसाने रघुश्रेष्ठ रामांवर अभिषेक केला. त्यावेळी शत्रुघ्नाने श्रीरामांच्या मस्तकावर पवित्र आणि सुंदर असे श्वेत छत्र धरले होते, तर सुग्रीव आणि राक्षसराज विभीषण या दोघांनी पांढऱ्या चवऱ्या धरल्या होत्या. इंद्राच्या प्रेरणेमुळे वायूने रामांना सोन्याची माला दिली. स्वतः इंद्राने सुद्धा भक्तिपूर्वक महाराज रामांना सर्व प्रकारच्या रत्नाने युक्त आणि मणी आणि सुवर्ण याने सुशोभित असा हार दिला. देव आणि गंधर्व गायन करू लागले. अप्सरांचे समूह नृत्य करू लागले. देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या. आकाशातून रामावर पुष्पवृष्टी झाली. नवीन दुर्वार दलाप्रमाणे श्यामवर्ण कमलपत्राप्रमाणे दीर्घ नयन असणारे कोट्यवधी सूर्याप्रमाणे प्रकाशमान असणाऱ्या किरीटाने सुशोभित कोट्यवधी मदनाप्रमाणे लावण्य सौंदर्य असणारे पितांबर परिधान केलेले दिव्य अलंकाराने सजलेले दिव्य चंदनाची उटी लावलेले हजारो सूर्याप्रमाणे महातेजस्वी सुंदर बाहू असणारे असे ते रघुनंदन राम होते. त्यांच्या डाव्या बाजूला सुवर्णवर्ण सीता बसलेली होती. सर्व अलंकाराने युक्त असणाऱ्या तसेच आपल्या करकमलात रक्तकमल धारण करणाऱ्या आणि डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेला रामाने डाव्या हाताने धरलेले होते. अशा उत्कृष्ट शोभेने संपन्न असणाऱ्या रघुनंदनांना पाहिल्यावर देवाने शंकर आणि पार्वतीसह भक्तीपूर्वक रामाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. श्री महादेव म्हणाले, नील कमलाप्रमाणे श्यामल आणि कोमल शरीर असणाऱ्या किरीट हार बाहुभूषणे हे अलंकार धारण करणाऱ्या आणि आपल्या सीता या शक्तीसह सिंहासनावर बसलेल्या महातेजस्वी रामांना नमस्कार असो. हे रामा, तुम्ही आधी मध्य आणि अंत यांनी रहित आहात. तुम्ही अद्वितीय आहात. स्वतःच्या मायेच्या योगाने तुम्ही सर्व लोकांची उत्पत्ती रक्षण आणि नाश करता. तथापि त्या कर्माने तुम्ही लिप्त होत नाही, कारण तुम्ही निर्दोष असून नेहमी स्वतःच्या आनंदात मग्न असता. शरण आलेल्या भक्तांना मार्ग दाखवण्याच्या हेतूने तुम्ही आपल्या मायेच्या गुणाने आवृत्त होऊन देव मानव आणि इत्यादी नाना अवतार धारण करून अनेक लीला करता. तरी त्या त्यावेळी तुमचे स्वरूप हे नेहमी ज्ञानी लोकांच्या प्रत्ययाला येत असते. स्वतःच्या अंशाने हे सर्व जग निर्माण करून तुम्ही शेष नाग होऊन हे जग खालच्या बाजूने धारण करता. तसेच सूर्य, वायू, चंद्र, औषधी आणि पर्जन्य यांचे रूपे धारण करून त्याचे पालन करता. तुम्ही वरून आणि खालून या जगाचे नाना प्रकाराने रक्षण करता. या जगात देहधारी प्राण्यामध्ये जठरातील अग्निरूप होऊन प्राण, अपान इत्यादी पाच प्राण्यांच्या सहाय्याने तुम्ही प्राण्याने खाल्लेले संपूर्ण अन्न सतत पचवीत असता. अशा प्रकारे तुम्ही सर्वदा संपूर्ण जगाचे धारण करता. हे ईश्वरा, चंद्र, सूर्य आणि अग्नी यांच्या ठिकाणी जे तेज आहे, प्राण्यांच्या सर्व शरीरात जे चैतन्य आहे, त्याचप्रमाणे देहधारी प्राण्यांच्या ठिकाणी जे धैर्य, शौर्य, आयुष्य आहे, ते सर्व म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा प्रभाव आहे. हे ईश्वरा, तुम्ही ब्रह्मदेव, शिव आणि विष्णू या भेदाने, तसेच काल, कर्म, चंद्र, सूर्य या विभागामुळे जणू वेगळे आहात असे तुमच्या स्वरूपाविषयी वादविवाद करणारे लोकांना भासते. तरी एकमेव अद्वितीय ब्रह्म हे तुमच्यापेक्षा वेगळे नाही, हे ही गोष्ट निश्चित. तुम्ही एकट्यानेच मत्स्य इत्यादी अवतारांच्या रूपात अवतार घेतला होता. ही गोष्ट ज्याप्रमाणे श्रुती, पुराणे आणि जग यामध्ये प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच सर्व सत आणि असत हा विभाग तुम्हीच आहात. तुमच्यापेक्षा वेगळे असे काहीही आणि कुठेही दिसून येत नाही. या स्थावर जंगमात्मक अनेक अनंत सृष्टीमध्ये जे जे काही भूतकाळात उत्पन्न झाले आहे, जे जे काही भविष्यकाळी उत्पन्न होणार आहे व तसेच जे जे आता उत्पन्न होत आहे, ते सर्व तुमच्याखेरीज अन्य काही आहे असे दिसून येत नाही. म्हणून तुम्ही परापेक्षा म्हणजे प्रकृती इत्यादीपेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ आहात. तुमच्या मायेमुळे मोहित झालेले समस्त जन हे तुमचे परमात्म्याचे खरे स्वरूप जाणत नाहीत. म्हणून तुमच्या भक्तांची सेवा केल्यामुळे ज्यांचे मन शुद्ध झाले आहे, अशा लोकांनाच तुमचे एकमेव अद्वितीय श्रेष्ठ खरे ईश्वरी स्वरूप समजून येते. बाह्य विषयात ज्यांचे प्रेम आहे, अशा ब्रह्मदेव इत्यादी देवांना हे तुमचे चिदात्म स्वरूपाचे ज्ञान नाही. मग इतर लोकांबद्दल काय सांगावे? म्हणून बुद्धिमान लोक तुमच्या याच सगुण श्यामसुंदर स्वरूपाचे भक्तिपूर्वक भजन करून दुःख रहित होऊन अनायास मुक्ती प्राप्त करून येतात. तुमच्या नावाचा उच्चार केल्यामुळे मी कृतार्थ होऊन पार्वतीसहित काशीमध्ये रात्रंदिवस राहत असतो आणि हे रामा, मौनमुख माणसांना मुक्ती मिळावी म्हणून मी त्यांना तुमच्या राम या तारक मंत्राचा उपदेश करीत असतो. आता तुम्हाला माझी प्रार्थना आहे की ही मी केलेली तुमची स्तुती जे लोक अनन्य भक्तीने नित्य ऐकतील, गातील अथवा लिहितील, ते तुमच्या कृपाप्रसादामुळे संपूर्ण परमानंद प्राप्त करून घेऊन अंती तुमच्या पदाप्रत जाऊ. इंद्र म्हणाला, हे देवा, ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्यामुळे राक्षसराज रावणाने माझे संपूर्ण देवोचित सौख्य हरण करून घेतले होते. आता तो दुष्ट शत्रू रावण ठार झाला आहे. तुमच्या कृपाप्रसादामुळे ते सर्व सुख मला आता पुन्हा प्राप्त झाले. देव म्हणाले, हे मुरारे, विष्णू, पृथ्वीवरील ब्राह्मणाने आम्हाला दिलेल्या यज्ञातील भाग तो दुष्ट दैत्य रावण हरण करून नेत असे, तो आता तुमच्याकडून मारला गेलाय. तेव्हा तुमच्या कृपाप्रसादामुळे आता ते यज्ञातील भाग आम्हाला पूर्वीप्रमाणे मिळू लागतील. पितर म्हणाले, हे महात्मन, गया इत्यादी ठिकाणी माणसांनी आमच्यासाठी दिलेले पिंड इत्यादी अन्न बळजबरीने घेऊन आणि आम्हाला सर्वांना मारून तो दुष्ट दैत्य रावण खात असे. आता तो तुमच्याकडून मारला गेला आहे. आता आमचा भाग आम्हाला मिळाल्यावर आम्ही पुन्हा आमचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊ. यक्ष म्हणाले, आम्ही नेहमी या रावणाकडून बळजबरीने वेठीला धरले जात होतो. तसेच आम्हाला त्यांच्या पालखी इत्यादी दुंपल्यामुळे आम्ही मोठ्या दुःखाने त्यांना वाहून नेत होतो. हे राघवेशा, आता तो दुरात्मा रावण तुमच्याकडून मारला गेला आहे, म्हणून आम्ही सर्व दुःखातून मुक्त झालो आहोत. गंधर्व म्हणाले, संगीतात निपुण असे आम्ही पूर्वी तुमच्या कथामृताचे गायन करीत आनंदरूपी अमृताच्या डोहात बुडवून मग्न होऊन राहत होतो. त्यानंतर हे रामा, त्या दुरात्म्या रावणाने आम्हाला जिंकून घेतले, म्हणून आम्ही त्याचेच गुणगान करीत त्याच्याच आराधनेत तत्पर होऊन राहिलो. आता तो दुष्ट राक्षस तुमच्याकडून मारला गेल्यामुळे तुम्हीच आमचे रक्षण केले आहे. अशाच प्रकारे प्रजापतीसह मोठे नाग, सिद्ध, किन्नर, मरुत, वसु, मुनी, गायी, गुह्यक, पक्षी आणि अप्सरांचे समूह हे सर्वजण रामाजवळ आले आणि डोळ्यांना आनंद देणाऱ्या रामांना पाहून ते त्यांची निरनिराळ्या प्रकारे स्तुती करू लागले. त्यानंतर राघवाकडून वंदन केले गेलेले हे ते सर्वजण आपापल्या स्थानी निघून गेले. मग ब्रह्मदेव आणि महादेव इत्यादीने आनंदाने रामाची प्रशंसा करीत, त्यांच्या लीलांचे गायन करीत करीत आणि सिंहासनावर बसलेल्या अभिषेकाने आर्द्र अशा राजराजेश्वर श्री रामचंद्रांचे आणि सीता लक्ष्मण यांच्यासह हृदयात विराजमान असणाऱ्या राजश्रेष्ठ रामांचे ध्यान करीत ते सर्वजण निघून गेले. त्यावेळी आकाशात वाद्य वाजवली जात होती. आनंदित मनाने स्तुती करणारे स्वर्गातील देवांचे समूह पुष्पवृष्टी करीत होते. सर्व बाजूंनी मुनींचे समुदाय रामाची स्तुती करीत होते. कोटी सूर्याप्रमाणे प्रकाशमान असणारा आणि प्रसन्न स्मिताने मनोहर मुख असणारा श्यामवर्णी आणि सीता लक्ष्मण हनुमान मुनी आणि वानर यांच्याकडून सविले जाणारे श्रीराम हे अतिशय शोभून दिसत होते. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे पंचदश सर्ग समाप्त.